अथ श्री साई सच्चरित अध्याय 32वां श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्याम नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता पूर्वाध्यायी कथन पावला विजयानंद निर्वाण बालक राम ही निजानंद लीन साई चरण सन्निध तैसेच तात्या साहेब नूलकर मेघा ही निस्सीम भक्त प्रवर उभयता ही अर्पिले शरीर दृष्टि समोर साईंचा याहून मोठा चमत्कार व्याघ्रा सारिखा प्राणी क्रूर तयाचा ही निधन प्रकार परिसिला सविस्तर श्रोत्यांनी। आता सांप्रत अध्यायात स्वये बाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथितो वृत्तांत श्रोतया अत्यंत हितकारी। असता एकदा बाबा वनात झाले गुरुदर्शन अकल्पित कैसी गुरुची करणी अद्भुत परिसाते चित्त देऊनी। या कथेची परम नवलाई वानू मी पामर किती काई भक्ति श्रद्धा मुक्तिदायी स्वमुखे साई वदलेजी। तैसेच एका बाईचे मन होते घ्यावे बाबांचे दर्शन वसावे तेथे दिवस तीन रहावे निरशन व्रतस्थ। कैसा तियेसी आणिला प्रसंग कैसा करविला निर्धार भंग कैसा पूर्ण पोळिया सुरंग करविल्या खमंग तिज करवी। पोळ्या केवळ नाही करविल्या यथेच्छ तिज करवी खावविल्या परकार्यार्थ देह झिजविल्या सार्थकी लाविल्या हे श्रेय। यातची आहे परम कल्याण उपासाहून अनेक गुण कैसे तिजला दिले ठसवून कधीही विस्मरण न घडेसे। तैसेच जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ करावे कैसे साहस अवघड साधाया जोड नित्याची। ये अर्थीचा कथानुक्रम अमृताहु नही गोड परम श्रोतया उपजेल भक्ति प्रेम दुखाचा उपरम होईल। आता येथोनि कथा गोड श्रवणार्थियांचे पुरेल कोड वक्त्या श्रोतया स्वानंद जोड पुरेल होड श्रवणाचे। प्रेम भरित अलोलिक वदवितील साई कथानक मज पामरा मूर्खा देख लिहिताही कौतुक पदोपदी। जेवी गंगा दर्शने पाप अथवा चंद्राचा दर्शने ताप तेवी साई मुखींचे आलाप पाप संताप हारक। आता आपण श्रोतेजन करा श्रवणार्थी सादर मन महाराज साई मुखींचे वचन निज गुरुदर्शन कारक। जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुतिशास्त्र पारायण गुरुकृपे वीण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ। अव्यक्तादिस्थावरांत हा संसार वृक्ष अतिविस्तृत जन्म मरण शोकाकुलित दृष्टजात नाशिवंत छेद आणि नाशयुक्त म्हणून याते वृक्ष वदत तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप जयाचा अपार शाखा व्याप नाकळे अत्यल्प ही कवणा। क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे कधी दुरून रमणीय वाटे आलिंगिता काटे सर्वांगी। कदली स्तंभ सम निस्सार जैसे मृगजळवा गंधर्व नगर तृष्णा जले बद्ध परिकर ऐसा हा तरुवर साजिरा। अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजामाजी प्रभव जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव असता अभावात्मक स्वये। अनर्थात्मक हा ठाईचा अविद्येपोटी जन्मयाचा ईषणा तृष्णादि पाणियाचा साठा तयाचा सभोवती। धनधान्य पुत्र दारा परिग्रहाचा जया पसारा देहबुद्धीमुळे या थारा तया आधारा तो वर्ते। अनंत प्राणी लिंगभेद हेच जया वृक्षाचे स्कंध कर्मवासनादि पारंब्या निर्बंध तेणे हा सबंध फोफावे। श्रुतिस्मृत्यादि पत्री जो भरला शब्दस्पर्शादि पल्लवी तरतरला यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला रसरसला जो द्वंद्वरसी। अंत नाही याचिये फळा उपजीविका भूतः सकळा भूर्भुवादि लोकः सगळा यया वेगळा राहीना कधी नृत्य गीत वादन कधी क्रीडा हास्य रुदन ऐसा हा अश्वत्थ सनातन अधोवदन सर्वदा शबल ब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे जयाते अभाव शुद्ध मूलाधार जो सद्भाव ज्योतिस्वभाव तो जाना ते ब्रह्म सत्य सर्वाधार जग हे मिथ्या स्वप्नाकार जयान आद्यंत निर्धार मध्येच वसणार कैसे ते यदर्थ परिश्रम करीति विरक्त संत संतत जेथे अनुरक्त मुमुक्षुंचे जे अपेक्षित जे अभीप्सित साधका असेल इच्छा ते ठाई पड़ावे तेने संतांशी शरण रिघावे मग ते वदतील ते ऐकावे समूळ वर्जावे कुतर्का बांधून या मनाची मोट करूनी बुद्धीचा कडे लोट होऊन या निस्संग निपट लक्षावे नीट गुरुचरण कुतर्काचा करा झाडा ना तो करीतील मार्गात झगडा अभिमान पाया तळी रगडा तरीच पैलतडा पावाल ये अर्थीची गोड आख्यायिका बाबा स्वये वदलेती ऐका सेविता गुरुवचन पियुखा परम हरिखा पावाल एकदा आम्ही चौघे जण वाचून पोथी पुस्तक पुराण करू लागलो ब्रह्म निरूपण ज्ञान संपन्न होऊनी उद्धरे दात्मनात्मानं हे गीतेचे घेऊनी वचन अयुक्त सर्वथैव परावलंबन ऐसे प्रवचन एक करी तया प्रत्युत्तर करी अन्य मन स्वाधीन तोचि धन्य असावे संकल्प विकल्प शून्य काही न आपणा वीण जगी अनित्य सर्व सविकार नित्य एक निर्विकार म्हणोनी नित्यानित्य विचार करा निरंतर तिजावदे चौथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी विहिताचरण काया वाचा पंचप्राण करी समर्पण गुरुचरणी गुरु परमात्मा चराचर भरला असे सबाह्याभ्यंतर ऐसा भावया निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक अनागमज्ञ केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक तयान स्वप्नी ही ज्ञान सम्यक शुद्ध भाविक पाहिजे ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध निघालो लावू काही शोध स्वबुद्धीनेच भावा तो बोध स्वतंत्र निर्वेध मानसे ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी वनी विचरता स्वच्छंद परी भेटला मार्गात एक वणजारी प्रश्न तो करी आम्हाते ऊन पडले आहे प्रखर प्रयाण किमर्थ आणि कुठवर चाललो तयास केले प्रत्युत्तर वन वनांतर धुंडाया पुसे आम्हास तो वणजारी शोध कशाचा लाविता तरी आम्ही वदते जाहलो उत्तरी गुप्तार्थी न बरी परिस्फुटता पाहुनी तयांची धावा धाव वणजारियाचा कळवळला जीव म्हणे वन दुर्गम नकळता ठाव स्वेच्छा स्वभाव विचरू नये राणी वनी हिंडावयास सवे घ्यावे वाटाडियास भर दुपारी ऐसे साहस करिता आयास किमर्थ नका सांगू गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकडा तरी पाणी प्या जा तदनंतरी राखा सबुरी अंतरी आला जरी इतका काकुळती आम्ही तैसेच निघालो पुढती धिक्कारिली तयाची विनंती थकलो की अतीव मार्गात आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपुला मार्ग शोधून वाटाडियाचे काय प्रयोजन होता की अभिमान हा पोटी परी ते रान अति विस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण रिघेन जेथे सूर्यकिरण मार्गक्रमण कैते थे होऊनिया दिशाभूल भ्रमलो इतस्ततः निष्फल थोर दैवाचे तेणेच हे स्थल मागुती निश्चल पावलो दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वणजारी भेटे म्हणे भरला वाटते अवाटे चातुर्य आटे बुद्धीचे कार्य सान अथवा मोठे मार्ग दावावया लागे बोटे शोधन लागे रित्या पोटे बुद्धीचे फाटे अफाट असल्या वीण ईश्वरी घाट मार्गी होईन कोणाची गाठ देऊ नये अन्नासी पाठ वाढिले ताट डावलू नये भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन, मानावा पूर्ण शुभ शकुन, कार्य निर्विघ्न कारक, करा आता अल्पाहार, धरा चित्ती किंचित धीर, परी त्या रुचेना हा सुविचार, पुनश्च निराहार निघाले, न लाविता शोध काही, अन्न सेवन करणे नाही, ऐसे वधून मगते पाही, दुराग्रही नाडले, मज लागली होती भूक, तृषेने कोरड कंठास शोक, वणजारियाचे ही प्रेम अलोलिक, वाटले कौतुक तयाचे, आम्ही विद्वान मोठे पढीक, दया माया नाही ठाऊक, कुष्ट्या हाते असता धनिक, हाकिला न काक एकाने, हा तो अविद्वान अनधिकारी, नीचवर्ण ज्ञात वणजारी, परी स्वाभाविक प्रेम अंतरी, भाजी भाकर खामणे, ऐसे लाभावीण प्रेम, करी जो तोच सुबुद्ध परम, तयाचा आदर हाचि अप्रतिम, विद्योपक्रम वाटला, म्हणोनिया आदरपूर्वक, वणजारियाने दिधलेला एक, सत्कोर खावोनी प्यालोमी उदक, तो काय कौतुक वर्तले, गुरुराज आले अकल्पित, म्हणती वादावादी किमर्थ, मग निवेदिला इत्थंभूत, वर्तला वृत्तांत तयास, येता काय मज समेत, लावूनी देतो शोध त्वरित, परी जो आदरील मदवचनार्थ, तयाचाच स्वार्थ फळेल, इतरांनी ते नाही मानिले, परी म्या शिरसामान्य केले, इतर सर्व निघून गेले, मग मज घेतले गुरुराये, नेले एका विहिरीवर, दोन्ही पायांस बांधिला दोर, वरती पाय खालती शिर, पाण्याबरोबर सोडिला, पाण्यास पोहोचू नयेत हात, पाणीही जाऊ नये मुखात, ऐसे मज अलगत लोंबत, सोडिले विहिरीत गुरुराये, झाड होते काठी एक, तयास दोरीचे दुसरे टोक, बांधून गेले गुरुराय निश्शंक, कोणान ठाऊक कोठे ते, घटका गेल्या दहा बारा, परतले मगते माघारा, काढोन बाहेर मज झरझरा, पुसले की बरा आहे सतू, मग म्या दिधले प्रत्युत्तर, होतो अत्यंत आनंद निर्भर, भोगिले जे सौख्य अपार, ते काय पामर मी वानू, परिसता हे माझे वचन, जाहले गुरुराय सुख संपन्न, निजहस्त अंगावरी फिरवून, जवळी राहवून घेतले, सांगता येती प्रेमाचे उमाळे, मग मज नेले गुरुने शाळे, पक्षिणी पिलिया पांखी कवळे, मजलागी कळवळे तेरीती, काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननीचा लळा, तुटली मोह ममतेची शृंखळा, लाधलो अवलीळा मुक्तता, सुटला दुरापाश सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा, वाटे या गुरुच्या गळ्यात चिगळा, घालूनी त्या डोळा वसवावे, तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मांसाचा गोळा, अथवा त्याहून बरामी आंधळा, ऐसी ही शाळा मज झाली, लागता या शाळेस पाय, कोण हतभागी माघारा जाय, माझे घरदार बाप माय, सर्वची गुरुराय जाहले, इतर इंद्रिये सहित मना, सोडून या निजस्थाना, ठेली येऊन एका नयना, ध्यानावधाना कारणे, गुरु एक दृष्टीचे ध्यान, इतर सर्व गुरु समान, नाही गुरु विण दुजे आन, अनन्य अवधान या नाव, करिता गुरुस्वरूप ध्यान, कुंठित होय बुद्धि मन, म्हणोनी शेवटी करावे नमन, निःशब्द मौन धरोनिया, ना तो ज्ञानार्थ गुरु करावे, शून्य सदुपदेशाच्या नावे, दक्षिणा देता वित्ता मुकावे, अनुतापा पावावे परिणामी, गुह्य ज्ञानाची केवळ चावटी, मिरवे प्रांजळपणाची दिवटी, पाजिली दंभे जया बाळगुटी, देईल शेवटी तो काय, बाह्यात्कारी मोठा सोवळा, अंतर्यामी नाही कोवळा, प्रतीतीच्या नावे आवळा, तयाची शाळा निकामी, जेथे शब्दज्ञानाला ऊत, ब्रह्मज्ञानाची नाही प्रचित, स्वमुखे गुरु निजगरिमागात, शिष्या निजहित ते कैचे, जयाचा बोल झोंबेना वर्मी, साक्षी न पटे अंतर्यामी, तयाचे गुरुत्व काय कामी, व्यर्थ रिकामी वटवटती, असो ऐसी दिधली सेवा दाविला मज ज्ञानाचा ठेवा लागला न मज शोध करावा अर्थ गिमसावा किंचितही अर्थजात स्वये प्रकटले अप्रयासी हाती चढले गुरुकृपेचे ऐसे केले शोधणे ठेले ठाईच खाली डोके वरती पाय टांगी उफराटे जै गुरुराय तै मज आनंद कैसा होय समर्थ गुरुमाय जाणाया संता घरची उलटीच खूण हे तो अनुभवजन्य ज्ञान येथे निष्ठाच एक प्रमाण एक साधन गुरुकृपा कर्मठास विधि निषेधपण ज्ञानिया ते ज्ञानाभिमान योगिया ते दंभाचा क्षीण विश्वासावीण चालेना पंडितांचे गर्वांध डोळे अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे ज्ञानिया तयास पाहुनी पळे संगेन मेळे तयांच्या ज्ञानी वदे माझिया वीण देवतरी दुसरा कोण मी तो स्वयेच ज्ञान संपन्न चिद्घन परिपूर्ण तो मीच भक्त स्वकीय भक्तिभावी ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी तनुमन धनेसी स्वामीसी गोवी स्वामीसी निरवी सर्वस्व ही एक माझी कर्तबगारी ही मत सामर्थ्याची थोरी ही मदबुद्धि वैभवाची उजरी नसे ही फुंजरी तयाते जे जे घडे ते देव घडवी तोच उतरवी तोच चढवी तोच लढे अथवा लढवी करता करवी तो एक कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथा स्वये स्वीकारी अति नम्रता भक्ता सदैव देवतंत्रता नाही स्वतंत्रता तयाते असो हे जे चौघे प्रबुद्ध करीत होते कशाचा शोध हे तो येथवर राहिले मुग्ध परिसावा उद्बोध तयाचा हे सर्व कर्मठ घनपाठी विद्वत्तेची घमंडी पोटी करिता शब्दज्ञानाची चावटी निघाली गोठी देवाची निजज्ञानाची या नेटे पाटे देव कैसा कोठे राहाटे आपण कैसा कवण्या वाटे युक्तीने भेटे हा हेत प्रबुद्धा माजी श्री साई एक मूर्तिमंत वैराग्य विवेक परब्रह्म स्वये देख का हा अविवेक आलंबिती ऐसी श्रोते घेतील आशंका तरी हा लोकसंग्रह देखा साई समर्था भक्तोद्धारका हीनत्व हे का आणील स्वये आपण असता अवतारी वंद्य मानूनिया वणजारी अन्न ब्रह्म निज निर्धारी सेवूनी थोरी गाईली तैसेच तया जो अवमानी तयाची कैसी होते हानी गाईली ही प्रबुद्धांची कहाणी कोणी न ज्ञानी गुरुविण मातृपित्राचार्यानुशासन या वीण अशक्य धर्मज्ञान ते ही सर्व अध्ययनाधीन विना अनुष्ठान ते व्यर्थ संपादू लागे आशीर्वचन होई मातृवान पितृवान आणिक होई आचार्यवान श्रुतिवचन विश्रुत हे या त्रयीचे जे अनुसंधान अथवा इज्याध्ययन दान जन्म मृत्यूचे भावया उल्लंघन परम साधन हे एक ही सर्व चित्तशुद्धीची साधने या वीण आत्मवस्तूचे नाणे हाती न चढे ऐसे ते जिणे व्यर्थ येणे जन्मास शरीर इंद्रिय आणि मन बुद्धी ही नेणे करू आकलन ऐसे जे आत्मस्वरूप गहन तयाचे दर्शन गुरुकृपे जेथे प्रत्यक्ष वा अनुमान उभय प्रमाणे अप्रमाण तया करतलगत आमलका समान कोण गुरुविण दावील धर्म अर्थ तिसरा काम प्राप्त होतील करिता श्रम परी चौथा पुरुषार्थ परम गुरुविण श्रम सर्वथा या शिर्डी संताची या दरबारा जोशी ही येती देती मुजरा संगती नरदेहाचा होरा भविष्य थोरा मोठ्यास धनधान्य वैभव भोगी राजे रजवाडे आणि जोगी तडी तापडी रागी विरागी दर्शनालागी उत्कंठित जपी तपी व्रती संन्यासी यात्रे करू क्षेत्र निवासी गायक नर्तक परिवारेसी येती शिर्डीसी दर्शना महारही येई जोहारा या साईचिया दरबारा म्हणे हाच एक मायबाप खरा चुकवील येरझारा जन्माचा आत्मलिंग जयाचे गळा विभूती फासिली जयाचे भाळा जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा पहावा सोहळा जंगमाचा मानभाव गारोडी येती गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती भवानीचा जोगवा मागती अतिप्रीती बाबासी अंध पंगू कान फाटे जोगी नानक भाट दिवटे समर्थ साईंच्या भक्तीपेठे धावती मोठे प्रेमाने डुगडुगे सरोदे पांगुळ कोल्हाटिणी ही करीती खेळ तेथेच हा वणजारी प्रेमळ आला की वेळ साधुनी धन्य धन्य साईंची आकृती वैराग्याची ओती व मूर्ती निर्विषय निस्संग निस्वार्थी भक्त भावार्थी अनुपम्य असो आता पूर्वानुसंधान मुख्य कथेचा धागा धरून सुरू करू की आख्यान श्रोती अवधान देईजे बाबान स्वये उपाशी राहत कोणासही न राहू देत उपोषिताचे न स्वस्थ चित्त कैंचा परमार्थ तयाचा देवन लाधे रित्या पोटी आधी आत्म्याची करा संतुष्टी या उपदेशाची आणिक गोष्टी श्रोतयांसाठी निवेदितो भुकेने ऐन दुपारचे वक्ती खालची माती जैं होते वरती अन्न ब्रह्म पदाभिव्यक्ती उपजते वृत्ती सचित्ताच्या अति दुर्धर ऐसी वेळा तोंडी न देता अन्नाचा गोळा ही नदीन इंद्रिय मेळा विसरे निजकळा सर्वस्वी पोटी नसता अन्नाचा ओलावा देव कवण्या डोळा पहावा कवण्या वाचे महिमा वर्णावा करणे परिसावा तो कवण्या सारांश सकल इंद्रिया शक्ती तरीच घडे देवाची भक्ती जरी अन्नावीण क्षीणत्वा येती तरी त्यान गती परमार्थी अतिभोजन ते हीन हितकर मितभोजन खरे सुखकर उपास अतिरेक भयंकर असुख निरंतर भोगवी एकदा एक बाई शिर्डीस पत्र घेऊन केळकरांस आली साईंचे दर्शनास परम उल्लास मानसी महाराजांचे पायांपाशी बसावे तीन दिवस उपवासी बाईने निर्धारिले मानसी तिचे तिजपाशीच राहिले बाबांच्या नित्यक्रमानुसार परमार्थाचा करिता विचार आधी कंबरेस बांधावी भाकर बाईचा निर्धार उफराटा जयामनी देव गिंसावा भाकर तुकडा आधी खावा असल्यावीण समाधान जीवा कैसेनी देवा उमगावे भुकेल्या पोटी देव सापडे हे तो कल्पांती ही न घडे उपास तापास यांचे साकडे चाले ना इकडे साईंसी अंतःसाक्षी महाराजांसी होतेच हे ठावे पूर्वील दिवसी आधीच दादा केळकरांपाशी होते की भाषित झालेले आता या शिमग्याच्या सणाशी राहतील का माझी पोरे उपाशी कैसे मी राहू देईन त्यासी मग मी कशासी पाहिजे साई मुखावाटे बाहेर पडले नाहीत जो हे उद्गार तोच दुसरे दिवशी तयार पातली शिर्डीवर ही बाई उपनाव बाईचे गोखले उक्त प्रकारे मनी निर्धारिले दादांच्या येथेच गाठोडे लाविले पत्र दिधले तयास कानीटकर काशीबाई आप्त संबंधे पत्र देई विनवी दादांस लावाया सोई दर्शनार्थ साई बाबांच्या बाई शिर्डीस येऊन पातल्या तात्काळ बाबांच्या दर्शना गेल्या दर्शन होऊन क्षणभर बसल्या तोच तयास उपदेश कोणाचे काय अंतर्गत साईनाथ जाणे समस्त ऐसे न काही भूमंडळात नसे जे अवगत तयास अन्नमन्नाद विष्णुरूप उपास तापास आणि निर्लेप निराहार आणि निराप किमर्थ हा व्याप वाऊगा काय आवश्यकता आपुल्याला उपास तापास करावयाला बाबा आपण होऊन तियेला ऐसिया बोला बोलले जात्या दादा भटाचे घरी खुशाल पूर्णाच्या पोळ्या करी तयाच्या पोरा बाळांस चारी स्वये ही पोटभरी तू खाई नवल तो शिमग्या सारिखा सण बाई येण्याचा योगही विलक्षण दादांचे कुटुंबही तत्क्षण अस्पर्श होऊन बसलेले विराली उपोषणाची उकळी स्वयंपाकाची आली पाळी मग ती परम प्रेम समेळी आज्ञा पाळी बाबांची चरण बाबांचे अभिवंदून दादांची या घरी जाऊन पुरणपोळीचे जेवण करून सर्वांस वाढून जेवली काय आख्यायिका ही सुंदर काय अंतर्गत अर्थोपसंहार भावे ऐसे गुरुवचनी स्थिर नाही मग उशीर उद्धारा ऐशीच एक आणिक कथा आठवली होती साई समर्था कथिली प्रेमे भक्ता समस्ता सादर श्रोता परिसिजे जयामनी परमार्थी आस तयाने केले पाहिजे तसायास करू लागे दृढ अभ्यास भावे साहसही स्वल्प ऐसे हे सत्कथामृत चरणतीर्थ सेवावे नित्य कल्याणार्थ होता संत चरणी विनीत होईल पुनीत अंतर एकदा मी लहान असता फडका बांधोन पोटा भोवता धंदा मिळावा निर्वाहा पुरता आणून चित्ता निघालो चालता चालता बीड गावा आलो तेथे घेतला विसावा फकीराचा माझ्या न्याराच कावा आनंद जीवा वाटला तिकडे मिळाले जरीचे काम मीही खपलो अविश्रम फळले ते माझे सकळ श्रम पहा पराक्रम फकीराचा माझ्या आधीच लाविलेले हुशार हुशार नावाजलेले चार पोरांही काम केले तेही मापिले ते समयी एकाने 50 रुपयांचे केले शंभरांचे दुजियाचे झाले तिजियाचे 150 भरले माझे सर्वांहुनी द्विगुणित पाहुनिया माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतरी बहुतांपरी मज गौरव करी प्रेम भारी मजवरी मज तयाने पोशाख दिधला दोईस पागोटे अंगावर शेला परी मी तो बांधून ठेविला जैसा दिधला तैसाच कोणाचे देणे कोणास पुरते कितीही द्यावे सदा अपुरते माझे सरकार जैं देऊ सरते न सरते ते कल्पांती देणे एक माझ्या सरकारचे तयासी तुळे काय ते इतरांचे अमर्यादास मर्यादेचे भूषण कैसे असावे माझे सरकार न्या न्या वदे मजलाच जो तो म्हणे दे दे कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे एकही सुधे ऐकेना उतून चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणीना खणा म्हणता कोणीही खणीना प्रयत्न कोणा करवेना मी म्हणे तो पैका खणावा गाड्यावारी लुटून न्यावा खरा माईचा पूत असावा तेनेच भरावा भांडार आमुची तरी काय गती मातीच होऊन जाईल माती वारा जाईल वाऱ्याच्या संगती येईना मागुती हा वेळ असो माझिया फकीराची कळा माझिया भगवानाची लीळा माझिया सरकाराचा ताळा लई निराळा न्याराच मीही कधीच कोठे जातो कोण्याही ठाई जाऊन बैसतो परी हा जीव मायेत घोटाळतो गोते खातो अनिवार माया आहे फार कठीण तिने केलो मी हीन दीन माझिया माणसांची रात्रंदिन घोकणी करून असतो मी जो जो जैसे जैसे करील तो तैसे तैसे भरील ध्यानात ठेवी जो माझे बोल सौख्य अमोल पावेल तो हे माड साईंसी शरण अपूर्व हे कथा निरूपण साईच स्वये करी जै आपण माझे मी पण फिके तई तोच या कथेचा निवेदिता तोच वाचिता तोच परिसता तोच लिहिता आणि लिहविता अर्थबोधकता ही तोच साईच स्वये नटे ही कथा तोच इये कथेची रुचिरता तोच होई श्रोता वक्ता स्वानंद भोक्ता ही तोच मग ऐसिया श्रवणाची गोडी ही काय थोडी परमार्थ जोडी भक्त सभाग्य जे हे सुख परवडी आनंद निरवडी भोगिती आता पुढील अध्यायाचे सार साईंच्या उदीचा महिमा अपार श्रोते सज्जन पसरितो पदर होऊनि सादर परिसावा हे माड वदे अतिविनीतता कृपा उपजली साई समर्था त्यांनीच वदविले निज सच्चरिता कथा रसभरिता अपूर्व स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते ಭಕ್ತ ಹೇಮಾಡಪಂತ ವಿರಚಿತೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚರಿತೆ ಗುರುಮಹಿಮಾ ವರ್ಣನಂ ನಾಮ ದ್ವಾತ್ರಿಂಶತ್ತಮೋಧ್ಯಾಯ ಸಂಪೂರ್ಣ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಶುಭಂ ಭವತು. ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ.